हॅलो, अशोक साळवे साहेब बोलताय ना? सर नमस्कार, मी अमित गुजराती बोलतोय परांजपे स्कीम आर्यावर्त प्रोजेक्ट मधून. सर आपण 1 BHK फ्लॅट बघितला होता. हा आणि हो आणि आपण मला डिसिजन कळवणार होता, तर काय डिसिजन झाला साहेब तुमचा? होईल ना सर, मी तुम्हाला व्यवस्थित रेट करून देईल. तुम्ही कधी येऊ शकाल सर साईटवर डिस्कशन साठी? चालेल ना सर, सॅटर्डे संडेला पण ऑफिस ओपन असतं. हो चालेल सर, वाट बघतो मी तुम्हाला रेटमध्ये व्यवस्थित करून देतो. डोंट वरी, तुम्ही या.